आकाशवाणी पुणे मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात पंतप्रधान आणि विरोधी पक्ष नेत्यांच्या प्रचारसभांचे झंझावात. घाटकोपरमध्ये जाहिरात फलक दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाईला आरंभ. महादेव बेटिंग ऍप प्रकरणी पुण्याजवळच्या नारायणगावमध्ये 70 जणांना अटक. आणि मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात जोराचे वारे, विजा आणि गारपीट यांच्यासह हलका ते मध्यम पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. काँग्रेसचा गरिबी हटावचा नारा म्हणजे आपूची गोळी आहे, मात्र खऱ्या अर्थानं गरिबी दूर करण्याचं काम आपल्या सरकारनं केलं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे आणि भिवंडीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या संयुक्त प्रचारसभेत केलं. पुन्हा सत्तेत आल्यानंतर पहिल्या 100 दिवसात काय करायचं याचं नियोजन आपल्याकडे आहे. त्यासाठी देशाचं भवितव्य असलेल्या तरुणांनी सूचना कराव्या. 2047 सालच्या संकल्पसिद्धीला यातूनच बळ मिळेल असंही मोदी म्हणाले. आरंभी घाटकोपर इथं पंतप्रधानांनी पथफेरी काढली. 2.5 किलोमीटर फेरी मार्गावर नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार, उमेदवार मिहीर कोटेचा, उज्ज्वल निकम आदी सहभागी झाले होते. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार डॉ भारती पवार आणि नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत इथं काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. राज्यात नकली शिवसेनेचा आता काँग्रेस पक्षात विलय होणंच बाकी आहे असं ते म्हणाले. भव्य श्रीराम मंदिराची निर्मिती आणि काश्मीरमधील 370 कलम काढून टाकण्याचं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण झालं, मात्र नकली शिवसेनेनं मंदिर लोकार्पण सोहळ्याचं निमंत्रण ठोकरलं तर काँग्रेस राम मंदिरांवरून मनमानी टीका करत असल्याचं मोदी म्हणाले. यावेळी कांद्याच्या प्रश्नाबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले,
नाशिक और ये क्षेत्र तो प्याज और अंगूर की खेती के लिए प्रसिद्ध है. ये हमारी सरकार है जिसने पहली बार प्याज का बफर बनाने की व्यवस्था शुरू की. पहले के सरकारों में ऐसी कोई व्यवस्था ही नहीं थी. हमने पिछले सीजन में 7 लाख मैट्रिक टन प्याज किसानों से खरीदा है. अब फिर सरकार 5 लाख मैट्रिक टन का बफर तैयार करने में जुटी हुई है. बीजेपी एनडीए सरकार के प्रयासों की वजह से 10 साल में प्याज का एक्सपोर्ट 35% बढ़ा है, 35% बढ़ा है. अभी 10 दिन पहले ही प्याज निर्यात पर लगे बैन को हटा दिया गया. पिछले 10 दिनों में 22,000 मैट्रिक टन से ज्यादा प्याज का निर्यात हो चुका है. सरकार ऑपरेशन ग्रीन के जरिए प्याज के ट्रांसपोर्टेशन पर भी सब्सिडी दे रही. अब इस मिशन को फिर से लागू किया जा रहा है. इसी तरह यहां जो क्लस्टर डेवलपमेंट प्लान बना है उसका फायदा हमारे अंगूर के किसानों को होगा.
देशाच्या प्रमुखाची जबाबदारी सर्व जातीधर्मांना एकत्र ठेवण्याची आहे, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विधानं ऐक्याला अडचणीत आणणारी ठरत असल्याची टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारसभेत वणी इथं केली. नारपारसह पश्चिमी वाहिनी नद्यांचं गुजरातमध्ये वाहून जाणारं पाणी वळवण्याची योजना तातडीनं करण्याची आवश्यकता असल्याचं पवार म्हणाले. नाशिकच्या कांदा निर्यातीला बंदी आणि गुजरातच्या कांद्याला सूट असं दुहेरी धोरण राबवताना महाराष्ट्रातले अनेक उद्योग गुजरातला नेले अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ काल जाहीर सभेत केली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. घाटकोपरमध्ये जाहिरात फलक कोसळून दुर्घटना झालेल्या ठिकाणी फलकाचे सुटे भाग गोळा करण्यात येत असून राडारोडा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला असून 74 जखमींना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. त्यापैकी 42 जखमींवर महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून 32 जखमींना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. घाटकोपर जाहिरात फलक दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे यांनी महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या फलकांची संख्या, त्यांचा आकारमान, त्यामधील परवानाप्राप्त फलकांची संख्या याची माहिती त्वरित संकलित करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच अवैध अनधिकृत जाहिरात फलक काढून टाकण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेनंही अनधिकृत जाहिरात फलकांचं ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महापालिका प्रशासनानं फलकांचे मालक आणि कंत्राटदार यांची बैठक घेतली. गेल्या महिन्यात महापालिकेच्या परवाना विभागानं 60 नवीन फलकांना परवानगी दिली असून सध्या शहरात 1196 अधिकृत फलक आहेत. निगडी ते दापोडी या महामार्गावर 35 मोठे फलक असून या मार्गावरून पुणे मुंबई वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. तसंच हा पालखीचाही मार्ग असल्यानं इथल्या फलकांचं प्राधान्यानं ऑडिट होणार आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात 297 फलक असून त्यांचं संरचनात्मक परीक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी ठेकेदारांना दिले आहेत. सांगली महापालिका क्षेत्रात अनधिकृत फलक काढून टाकण्याच्या कारवाईला सुरुवात झाली आहे. लातूर जिल्ह्यातील विनापरवानगी अनधिकृत फलक पताका तत्काळ काढून संबंधितांवर कठोर कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गुघे यांनी दिल्या आहेत. महादेव बेटिंग ऍप प्रकरणी पुण्याजवळच्या नारायणगावमध्ये पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेनं धाड टाकून 70 जणांना अटक केली. परदेशासह देशातील इतर राज्यात धाडी टाकल्यानंतर महादेव ऑनलाईन बेटिंग ऍपचं काम पुण्याजवळच्या नारायणगावमधून सुरू असल्याची माहिती मिळाली. छत्तीसगडमधील भिले इथल्या सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांनी महादेव बेटिंग ऍप सुरू केलं. दुबईत बसून या ऍपचं ते काम करत होते. या ऍपसाठी त्यांनी मलेशिया, थायलंड, भारत आणि युएईमध्ये कॉल सेंटर्स उघडली होती. त्या माध्यमातून ऑनलाईन सट्टेबाजीद्वारे त्यांनी हवालामार्फत कोट्यवधी रुपयांची आर्थिक अफरातफर केल्याचं सक्त वसुली संचालनालयानं केलेल्या तपासात उघड झालं आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाद्वारे गेल्या 1 वर्ष 10 महिन्यात 30,000 अधिक गरजू रुग्णांना 255,54,00,000 रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. नागपूरमधील समता सहकारी बँकेतील 145 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात गेली 17 वर्ष फरार असलेल्या आरोपीला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं हैदराबादमधून अटक केली आहे. विजयकुमार रामचंद्र दायमा असं या आरोपीचं नाव आहे. 28 मेपर्यंत योग्य पाऊल उचललं नाही तर दामोदर हॉलसाठी उपोषणाला बसणार असल्याचा इशारा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी काल पत्रकार परिषदेत दिला. मराठी रंगभूमीची मातृसंस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेनं परळच्या दामोदर हॉल आणि सहकारी मनोरंजन मंडळाच्या वादात आता हस्तक्षेप केला आहे. पुण्याच्या माजी महापौर रजनी त्रिभुवन यांचं काल पुण्यात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्या 61 वर्षांच्या होत्या. त्रिभुवन या 2004 ते 2006 दरम्यान पुणे महापालिकेच्या महापौर होत्या. महापौर पदाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक लोकोपयोगी आणि धाडसी निर्णय घेतले. कोल्हापूर जिल्ह्यातील मागील पूरस्थितीचा अनुभव लक्षात घेता नदीकाठावरील 391 पूरबाधित गावांमध्ये आवश्यक उपाययोजना राबवून पावसाळ्यापूर्वी, दरम्यान आणि नंतरचं नियोजन करण्याचा निर्णय जिल्हास्तरीय विभाग प्रमुखांच्या बैठकीत घेण्यात आला. सांगली जिल्ह्यातील भौगोलिक स्थिती लक्षात घेता पूरस्थितीमध्ये संबंधित यंत्रणांनी आपापसात समन्वय ठेवून योग्य नियोजन करावं, नागरिकांना पूरस्थितीचा सामना करावा लागता कामा नये अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांनी काल आढावा बैठकीत दिल्या. गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या काही भागात काल संध्याकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्या, त्यामुळे काही काळ वीज पुरवठा खंडित झाला होता. हवामान. उत्तर कोकणात आज उष्णतेची लाट राहील. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात जोराचे वारे, विजा, गारपीट यांच्यासह हलका ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. हा इशारा उद्यापर्यंत राहील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेत्यांच्या प्रचारसभांचे झंझावात. घाटकोपरमध्ये जाहिरात फलक दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाईला आरंभ. महादेव बेटिंग ऍप प्रकरणी पुण्याजवळच्या नारायणगावमध्ये 70 जणांना अटक. आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात जोराचे वारे, विजा आणि गारपीट यांच्यासह हलका ते मध्यम पावसाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.